मग स्नान करुनी गंगेचे धुवून काढूया मैल मनाते.
दास म्हणे